चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 4 सप्टेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट। आज मार्केटमध्ये मागणी मिश्रित दिसली। महाराष्ट्रात पावसाच्या तडाख्याने मार्केटमध्ये शांतता होती। कारखान्यांचे भाव 3,270 ते 3,370 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,230 ते 3,320 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,320 ते 3,460 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,410 ते 3,450 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,310 ते 3,410 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,440 ते 3,545 रुपयामध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजारात स्थिर होता। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $306.60 तर US साखरेचा व्यापार $11.22 झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $335 ते $340 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $348 ते $353 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 20,800 ते 21,000 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 21,700 ते 22,000 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.03 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,957 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $54.84 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 161 अंकांनी वर येऊन 36,724 अंकांवर, तर NSE निफ्टी 46 अंकांनी वर येऊन 10,844 अंकांवर थांबले।